चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज गुरुवार 18 मार्च 2021। डोमेस्टिक मार्केट महाराष्ट्र मध्ये असते साखरेचा व्यापार 3,100 ते 3,130 रुपये होता, तर एमटी साखरेचा व्यापार 3,215 ते 3,175 रुपये होता। दक्षिण कर्नाटकामध्ये असते साखरेचा व्यापार 3,140 रुपये ते 3,160 रुपये होता, तर उत्तर प्रदेशामध्ये एमटी साखरेचा व्यापार 3,190 ते 3,220 रुपये होता। गुजरातमध्ये असते साखरेचा व्यापार 3,101 रुपये ते 3,135 रुपये होता। तमिळनाडूमध्ये असते साखरेचा व्यापार 3,180 रुपये ते 3,250 रुपये होता। इंटरनॅशनल मार्केट, लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 459.10 डॉलर प्रतिटन राहिला, तर न्यूयॉर्क शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 16.12 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 72.504 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.5847 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 4,684 रुपये, क्रूड WTI 64.59 डॉलर होते। इक्विटी सेन्सेस 585.10 अंकांनी खाली येऊन 49,216.52 अंकावर बंद झाला, तर निफ्टी 163.45 अंकांनी खाली येऊन 14,557.85 अंकावर बंद झाला।